सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर 10:20 झालेत. मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. आणि ती गोष्ट जी आपण पहिल्यांदा केली या विषयासंदर्भात आज आपण बोलत होतो. आणि या विषयासंदर्भात बोलत असताना मी असाच दाखला दिला की विशाखाचा मला मागा फोन आला होता. तिने सांगितलं की लव्ह मॅरेज आमच्या फॅमिलीमध्ये मी पहिल्यांदा केलं. अशी मी पहिली होती जिनं लव्ह मॅरेज केलं. फाईन. त्यानंतर मला एक कॉल आला माझ्या एका लिस्नर सोबत. माझं खूप लांब लचक असं डिस्कशन झालं एका महत्वपूर्ण इशू बद्दल, ह्याच लव्ह मॅरेज या विषयाबद्दल. जरा ऐका नाशिक, जरा तुमचं हातातलं जे काम आहे ते थोडं बाजूला ठेवून मग हे डिस्कशन ऐका.
हॅलो रुद्र, मी चंदना बोलते.
चंदना, फार सुंदर नाव आहे तुझं. चंदना, वा 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 वा.
थँक्यू.
तुला माहितीये तुझं नाव ऐकलं मला ना माझ्या नाटकातला एक पॅराग्राफ आठवला. तो म्हणायचा तुझ्या तळहातांना चंदनाचा गंध येतो. वर म्हणायचं हे मांगल्याचं पावित्र्याचं लक्षण असतं. आणि असं काय 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 पुढे सुंदर अस्खलित होतं. भारी भारी, छान वाटलं. बोल, काय उत्तर देशील चंदना?
आता तुम्ही ते लव्ह मॅरेज सांगितलं ना, त्याच्यामध्ये मी पण लव्ह मॅरेज केलंय.
ओके.
पण फिलहाल मी आणि माझे मिस्टर वेगळं राहतो. पण माझ्या सासूचा जुना विचार आहे. ते म्हणतात आम्ही शेतामध्ये असं चाललं नाही, आम्ही खालच्या धर्मातून होऊन जाईल. आमच्या गाव म्हणजे ते सातारा, ते त्यांच्या गावातले. तर की आमच्या लग्नात वर्ष झाले, ते म्हणतात की डिवोर्स देऊन टाका, नाही तर माझी ना इज्जत जाऊन होऊन जाईल. कारण की ते मला असे म्हणतात की तू माझ्या घरात येऊ नको, माझा मुलगा तरी.
अरे बापरे, अरे बापरे, खरंच खरंच खूप खूप वाईट गोष्ट आहे ही. चंदना, तुम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न नाही केला सासू सासऱ्यांना?
काय झालं माहितीये का, मी माझा भाऊ माझे पप्पा आणि माझे काका आम्ही असे 5 जणी गेलेलो. आणि त्यांनी सांगितलं की आता यांनी लग्न केलं तर जाऊन द्या ना, तुम्ही ऍक्सेप्ट होऊन जा. पण ते नाही नाही, हे आमच्या समाजात नाहीये. तुमच्या समाजात चालत असेल पण हे आमच्या समाजात नाही चालत. त्याच्यावर माझी बहीण पण समजायला गेली. ते म्हणजे असं नाही चालणार, तुमचे विचार तुमच्याकडे राहू द्या, आमचं विचार माहिती. म्हणजे ते नाही ऍक्सेप्ट होणार असेच चालू आहे
त्यांचे. म्हणजे लग्नाला 1 वर्ष झालं तरी सुद्धा ते असंच म्हणताय?
हा. तर आता मध्यभागी म्हणजे असं ते बोलता ना माझ्या सासू सोबत, तर असं म्हणणं आहे की बाळा तू तिला सोडून येऊन जाय, बाळा तू तिला सोडून येऊन जाय. काय गरज की तुझ्या पण मी मुलगीच बघते, असे शब्द आहेत.
बापरे बापरे बापरे. बरं, तुझा नवरा काय म्हणतोय त्यावर नवऱ्याचं काय रिएक्शन? सर,
त्यांचं असं म्हणणं आहे की माझे आई वडील खुश, म्हणजे जो ऍक्सेप्ट होईल ना तो आपण त्यांच्याकडे जाऊ. प्रयत्न तसे त्यांना म्हणजे म्हणू बाबा तुम्ही ऍक्सेप्ट होऊन जा, तर मी ऍक्सेप्ट होऊन जा. पण त्या बाळा तू ये, पण त्या मुलीला माझ्या घरात पाय नको ठेवून.
अरे बापरे बापरे, अजूनही इतकेच विचार आहे. पण सांग, फाईन, तुझा नवरा तरी तुझ्या सोबत आहे, तुला सपोर्ट करतोय?
हा, मला सपोर्ट करतो. मी माझ्या मिस्टरांना कशी म्हणते की जसे माझे घरचे माझे आई वडील आहे ना, तसे तुमचे पण घरचे माझे आई वडील आहे.
बरोबर.
पण की त्यांना आपण मदत करू हळूहळू, नाही तरी कधीतरी वर्ष 2 वर्ष नंतर ऍक्सेप्ट होईल. पण तुम्ही असं बोलले ना की जो मुलगा सक्सेसफुल नसेल, कमी म्हणजे असं जॉब मध्ये असेल तरी. आमचं तसं त्या टायमाचं सिच्युएशन होत. काही महिन्यापूर्वी आमचे आमचं असे दिवस आले होते ना की आम्हाला राहण्यासाठी घर पण नव्हतं. पण कसं तरी आम्ही ऍडजस्ट करून दोघं एकाच टेबल राहून आम्ही आमचं
एकमेकाला साथ अशी द्यायलाच पाहिजे. मी खूप अशा केसेस बघितल्यात, वर्षानुवर्ष घरची मंडळी ऐकत नव्हती, मग नंतर लेकरं बाळ झाली, मग त्यांनाही शेवटी एक्सेप्ट करावं लागलं आणि नंतर सगळं छान गोड गोड होऊन जातं. पण आताची जी सिच्युएशन आहे त्यामध्ये एकमेकांची साथ न सोडणं, एकदम भक्कमपणानं स्वतःच्या पार्टनर सोबत उभं राहणं हे फार गरजेचं असतं. चंदना,
तेच म्हणून कारण की आम्ही आता तेच विचार करतो की त्यांच्या मनातलं जे राग आहे ना ते निघून गेल्यानंतर आम्ही त्यांच्या मनातलं म्हणजे त्यांच्या मनात मी माझ्या विषयाबद्दल भावना जागृत केली, तेच माझ्यासाठी खूप चांगलं राहील.
डेफिनेटली, हे नक्कीच होईल. अच्छा, आता जर तुझ्या सासूबाई जर ऐकत असतील त्यांना काही सांगावं असं वाटतंय तुला?
मला ते एवढंच सांगावं वाटतंय कारण की त्यांना मुलगी नाहीये, त्यांना फक्त 2 मुलं आहे. जर ते ऐकत असेल ना, मला फक्त त्यांनी हे सांगायचं आहे की जी चुकी आमच्याकडून झालेली आहे ना ते तुमच्या मनातला राग काढून द्या. कारण की मी जशी माझी आई ना तशी मी तुम्हाला माझी आई समजून सांगणार आहे.
बरोबर.
ती म्हणजे मम्मीची सेवा करायची ना, तसंच मी तुमची सेवा करायची. म्हणजे माझी खूप इच्छा आहे पण ती माझी नाही होते.
नाही पूर्ण होईल, नक्की पूर्ण होईल. खऱ्या अर्थानं तुझ्या सासूबाईंना मी सुद्धा अगदी हात जोडून ही विनंती करेन की पोरांनी खरं तर चूक केलेली नाहीये. स्वतःच्या आवडीचा लाईफ पार्टनर निवडणं ही काही चूक नसते, त्यामुळे साथ द्या त्यांना, तुम्ही सुद्धा त्यांना एंट्री द्या तुमच्या घरामध्ये. आणि इतकी गोड फुलासारखी पोरगी आमची चंदना, तिला खरंच एक्सेप्ट करा, असे विचार नसतात कोणाचे. खरंच सल्यूट आहे तुला पण आणि तुझ्या नवऱ्याला पण चंदना.
आणि कसं आहे माहितीये का, माझं घर असं ना एकदम छोटासा घर आहे, त्याच्यामध्ये एक छोटासा एफएम आहे, तर मी एफएम दररोज ऐकते. आणि असं आहे की काय म्हणता, मी ज्या जॉब वर आहे ना, मी जिम ट्रेनर आहे, मी जॉब वर पण असते ना, तर जॉब मध्ये ना काही असं हे नाही लावले, काय म्हणता, टीव्ही बीव्ही नाही लावलेले. आत्ताच एफएम ऐकत होती आणि बिस्किट होती नेमकी तुमचं ऐकलं आणि मी बोलली पहिले फोन लागते.
हाऊ स्वीट ऑफ यू, हाऊ स्वीट ऑफ यू. रोज एफएम ऐकत जा, आता लवकरात लवकर तुमचे सगळे प्रॉब्लेम्स ही सॉल्व्ह होतील. फक्त खचून जाऊ नको, एकदम ताकद, स्ट्रॉंग आहेस तू. दुसऱ्यांना ट्रेन करतेस, आलं आपण किती स्ट्रॉंग असू म्हणजे, आहे ना. सो ये थी हमारी प्यारी चंदना और उसकी कहानी. डेफिनेटली लव मॅरेज ही जी गोष्ट आहे, या संपूर्ण प्रोसेस मधून जात असताना बरेच त्रास सहन करावे लागतात. डेफिनेटली मम्मी डॅडी जे आहेत ते त्यांच्या ठिकाणी चुकीचे आहेत असं आपण अजिबात म्हणणार नाही आहोत. आपण त्यांची माफी मागणं, त्यांना हात जोडून रिक्वेस्ट करणं हे आपलं काम आहे, कर्तव्य आहे, हे आपण करतो आहोत. चंदनाच्या सासूबाईंना मी पण मनापासून रिक्वेस्ट करून सांगेन, तुमच्या जागी तुम्ही बरोबर असाल, तुमचे विचार डेफिनेटली बदलून टाका पूर्णपणे आम्ही असं म्हणणार नाही, पण आपली लेकर आहेत, त्यांना माफ करणं आपलंच काम आहे, आपली जबाबदारी आहे. जाणार कुठे आहेत पोरं दुसरीकडे? नाही तर सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते राहो.